आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी कौस्तुभ अपडेटम काय हो प्रादेशिक खबर दिता। संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयज सावन सुरू जातले। 12 ऑगस्टाक सोपी ह्या अधिवेशनात 16 बसका आसतल्यो। आमच्या खबराकारान दिल्ल्या माहिती प्रमाण हे अधिवेशन मुखेलपणान केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 संबंधित आर्थिक व्यवसायाक समर्पित आसतले। अधिवेशनाच्या पहिल्या दिसा आर्थिक सर्वेक्षण 2023-24 संसदेत मांडटले। तातून अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांची सांख्यिकी माहिती आणि विश्लेषण मेळटा। अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळारा लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर करतल्यो। केंद्र शासित प्रदेश जम्मू काश्मीरचो 2024 वर्षाचो अर्थसंकल्पूय त्याच दिसा सादर करतले। सरकार ह्या अधिवेशनात 6 नवी विधेयकां मांडपाची शक्यताय आसा। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आयज संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2023-24 सादर करतल्यो। हो दस्तावेज अर्थ मंत्रालयातल्या आर्थिक व्यवहार खात्याच्या आर्थिक विभागान तयार केला आणि मुखेल आर्थिक सल्लागार डॉ व्ही अनंत नागेश्वरन हांच्या देखरेखीखाला तयार झाला। एक्स सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात अर्थमंत्रालयान म्हळा की मुखेल आर्थिक सल्लागार लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर करून आयज दनपारा प्रसारमाध्यमांकडेन उलयतले। अर्थव्यवस्थेतले अहवाल कार्ड फुडले वाढीचा दृष्टिकोन सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेची स्थिती संभाव्यता आणि धोरणात्मक आव्हानांचे सविस्तर वर्णन असं। आर्थिक सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांविषयी सांख्यिकी माहिती आणि विश्लेषण तसेच रोजगार जीडीपी वाढ महागाय आणि अर्थसंकल्पीय तूट ह्यांच्याविषयी माहिती मिळतं। हवामान खात्यान दिल्ल्या माहितीप्रमाण गोयात 1 जून ते 20 जुलै मेरेन सकाळी 8:30 मेरेन गोयात सरासरी 99.14 इंच पावसाची नोंद झाली। दिसभर घोग्यांनी पडिल्ल्या पावसान गोयात शेनवारा सांजेमेरेन शेकडो हुपलो। 1 जून ते 20 जुलै ह्या 50 दिसांनी गोयात सरासरी 100 इंच परस अधिक पावसाची नोंद झाल्या। अनुपावसाचे प्रमाण 57.2% चड असा। मजगती वाळपयत सगळ्यात चड 115 इंच पावसाची नोंद झाल्या। सांग्यात 111.18 इंच, साखळे 108.17 इंच, फोण्या 105.20 इंच, काणकोणा 103.49 इंच आणि फोण्या 101.48 इंच पावसाची नोंद झाल्या। शेनवारा गोयात सगळेच कडेन पावसान झोड काढलो। कांय कडेन पडझडीच्यो घडणुको घडल्यो जाल्यार कांय कडेन झाडां पडिल्ल्या लुकसाणीच्यो घडणुकांची नोंद जाल्या। खुबशा रस्त्यांचेर उदक साचून उरले, न्हंयांची पातळी वाडली। हवामान खात्यान 20 ते 24 जुलै मजगती उटंगराच्या पावसाची शक्यता उक्तायला आणि ते खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला। फोंडेच्या पीएस महाविद्यालयात खारफुटी विषयाचेर 26 जुलैक राष्ट्रीय परिषद जातली अशी माहिती प्राचार्य विकास पिसुल्लेकर हांणी दिल्या। संवसारीक खारफुटी दिसा निमतान ही 2 दिसांची परिषद आयोजित केल्या अशी माहिती प्राचार्य विकास पिसुल्लेकर हांणी दिली। भारतीय मॅनग्रोव्ह संस्था तशेंच गोय राज्य जैव विविधताय मंडळाचे ह्या परिषदेक आर्थिक फाटबळ मेळ्ळा। 26 आणि 27 जुलै असे 2 दिस जावपी ह्या राष्ट्रीय परिषदेत खारफुटी संशोधन आणि संवर्धन जागृताय अशा विषयांचेर चर्चा जातली असे परिषदेच्या निमंत्रक प्राध्यापिका रंजिता सावयकर हांणी सांगले। गोय सारकिल्ले ल्हानशे राज्य खारफुटीन समृद्ध असा आणि त्यांच्या संवर्धना खातीर वावर सुरू जावपाची गरज निमंत्रक रंजिता सावयकर हांणी उक्तायली। हे परिषदेक देशभरातले शास्त्रज्ञ शिक्षक आणि विद्यार्थी हजर जावतले असेही तांणी सांगले। श्री दामोदर भजनी सप्ताह ऑगस्टाच्या 10 तारखेक सुरू जातलो, ताका लागून तयारी नेटान सुरू आसा। शिखर समितीचे अध्यक्ष प्रशांत जोशी आणि हेर वांगड्यांच्या हजेरीत पुरोहित भूषण जोशी हांणी गाराणे घाले। अनुसप्ता निमतान टीजीएसपी बँकेन समितीक दिल्ल्या क्यूआर कोडाचे उक्तावण प्रशांत जोशी हांच्या हस्तुकी झाले। यावेळार सगळ्या वावुरपी समितीच्या मुखेली आणि वांगडी हाजीर आशिल्ले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसच्या कार्यावळींनी सरकारी कर्मचाऱ्यांक वाटो घेवपाचेर आशिल्ली बंदी केंद्रान काढून उडयल्या। नोव्हेंबर 1966 प्रधानमंत्री इंदिरा गांधींच्या काळात लागू केल्ली ही बंदी कार्मिक भौशीक कागाळी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयान काढून उडयल्या। एक्स सोशल मीडियाचेर भाजपाचे आयटी सेल मुखेली अमित मालवीय हांणी दिल्ल्या पोस्टात 58 वर्सां आदी म्हळ्यार 1966 वर्सा सरकारी कर्मचाऱ्यांक आरएसएसच्या कार्यावळींनी वाटो घेवपाचेर बंदी घालपी आदेश मोदी सरकारान फाटी घेतला असे सांगले। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।